तर माझं नाव विनीत ससाने आहे. मी पुण्यामध्येच असतो. कोंढवा या ठिकाणी राहायला आहे. माझी पत्नी साया. आमचं वैवाहिक जीवन 7 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत. आम्हाला 2 मुलं आहेत. एलियाना 2.5 वर्षाची आणि एझ्रा 3 महिन्याचा आहे. तर मी पुण्यामध्ये पालकीय सेवा करत असतो. जिवंत आशा मंडळी आम्ही सॅलेसबरी पार्कमध्ये भेटत असतो सकाळी, दर रविवारी सकाळी. असं जाऊया. महान देवा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या सान्निध्यात येतो. खरंच आम्ही जसं शिकलो सकाळी की तू ख्रिस्तामुळं, त्याच्या पूर्ण केलेल्या कार्यामुळं तू आत्मा पाठवलास, तुझ्या मंडळीचं सुरुवात केली. आणि देवापा, जे भाग्य जुन्या कराराच्या संतगणांना असं विशेष रीतीने नव्हतं, तसं तू विशेष रीतीने नव्या करारामध्ये आम्हाला आत्मा याचा भागीदारी करतोस आणि आत्म्याची दानं देतोस, तुझ्या मंडळीतली सेवा देतोस. आणि देवापा, त्या पलीकडं आत्म्याने भरलेलं जीवन, आता यहुदी नाही, हेल्लेनी नाही, ख्रिस्तामध्ये आम्ही एक झालेलो आहोत. आणि तुझे लेकरं या नात्याने तू तुझा आत्मा आमच्यामध्ये घालतोस आणि आब्बा बाप्पा म्हणण्याचा हक्क देतोस. आणि त्या आत्म्याचं सामर्थ्य देवापा, ज्या सामर्थ्याविना आम्ही काहीच नाही आणि काहीच करू शकत नाही, म्हणून आम्ही ते पुन्हा एकदा कबूल करतो आणि मागतो की तुझ्या वचनाने तू आम्हाला भर, तुझ्या आत्म्याने तू आम्हाला चालवी. लहानशी विनंती येशू ख्रिस्त ह्याच्या गोड जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. तर हा आपला जो सेशन आहे, मॅरेज, विवाह आणि कौटुंबिक जीवन, त्याबद्दलचा थीम ह्या कॉन्फरन्सचा आहे. आणि आपले नोट्स जर का आपण पाहाल तर पहिला जो सेशन असणार आहे तो देवाचे गौरव करणारे आनंददायी कौटुंबिक जीवन. देवाचे गौरव करणारे आनंददायी कौटुंबिक जीवन. तर आजकाल आनंद आणि कौटुंबिक जीवन एका वाक्यात फार कठीण आहे जगाच्या दृष्टिकोनातून. इवन ख्रिस्ती समाजामध्ये कौटुंबिक जीवन म्हणजे ते दुःखाची सुरुवात झालेली आहे असं बऱ्याचशा लोकांचं मत आहे. कितीतरी आजकाल कार्टून्स जे आहेत किंवा विनोदात्मक असे जे चित्र आहेत पेपरमध्ये वगैरे वगैरे, कितीतरी वेळेस कुटुंबावर आणि वैवाहिक जीवनाचं उदाहरण घेऊन ते विनोद करतात. आणि बऱ्याचशा दृष्टिकोनातून पाहिलं तर जग जे म्हणतंय की हे आनंददायी नाही, हे आनंददायी नाही. उदाहरणार्थ जर का माझ्याकडे ते पॉवर पॉईंट असतं तर असं एक चित्र आहे तिकडं की जी पत्नी आहे ती केस धुत आहे आणि ती तिच्या पतीला विचारते की मला हेअर ड्रायर द्या. आणि पती जो आहे तो तिच्या हातामध्ये काय देतोय, पिस्तोल सोपून देतोय. तर असे विनोदात्मक जे चित्र आहेत. आणि मग ते सिंहाचं कदाचित तुम्ही फेसबुकवर बघितलं असेल की सिंह लग्नाच्या अगोदर एकदम आयटीने असा चाललेला आहे जेव्हा तो एकटा असतो, आणि लग्नानंतर मग एक चित्र दाखवलंय की तो सिंह त्या पेंजराच्या एकदम असं कडेला गेलेला आहे आणि ती वाघीण किंवा सिंहीण जी आहे ती ते त्याला हे करत आहे आणि तो एकदम पिंजऱ्याच्या असा कडेला गेलेला आहे. तर प्रियांनो असं आहे. आणि लोक पण तरुणांना त्यांची चेष्टा करतात आणि म्हणतात तुमचा बँड वाजला आता, आणि एक चांगलं असं ते मानत नाही तरुण लोक आज. म्हणून कदाचित ते बराचसा टाळाटाळ करतात त्यांच्या विवाहाचं. जरी वय झालेलं आहे तरी विवाह करण्यासाठी बराचसा टाळाटाळ आज करतात, कारण जनरली पाहिलं तर अपयशाचं चित्र आहे आणि काही त्याच्यामध्ये आनंद नाही. पण बायबलच्या दृष्टिकोनातून जर का आपण पाहिलं तर देवाचं गौरव करण्यासाठी आपण निघालो तर मग त्यामध्ये आनंद आहे. या कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आहे. तर सुरुवातीला काहीतरी मूलभूत रहस्य, कारण रहस्य मी का म्हटलेलं आहे कारण असं वाटतंय की हे इतकं मोठं गुपित आहे बायबलमधलं किंवा जगामध्ये एवढं मोठं गुपित ते आहे की त्याला रहस्यच म्हणावं लागेल. हे कौटुंबिक जीवन इतकं काय कन्फ्युजन, इतकं काय गोंधळायलं आणि इतकं काय निराशेचं असं वाटतं लोकांना की ते जणू काय एक रहस्यच आहे, एक सिक्रेटच आपल्याला मिळेल जर का आनंदाची सिक्रेट या कौटुंबिक जीवनामध्ये मिळाली तर. तर पहिलं रहस्य जे आहे कौटुंबिक जीवनाचं ते हे आहे की आपण, तुम्ही लिहू शकता, हे विवाहाचं विधी कोणी नेमिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हु डिझाईन्ड मॅरेज, विवाहाचा विधी कोणी नेमिला, कोणी घडविलेला आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं पहिलं रहस्य मिळालं आपल्याला. आज माझं मराठी बायबल घरीच राहिलेलं आहे, सॉरी मी दुपारी परत आणतो. तर मी तुम्हाला रेफरन्स सांगेल आणि तुम्ही वाचू शकता. आपण जिथं सुरुवात करायला पाहिजे या वैवाहिक जीवनाची तिथं जाऊया, आणि ती सुरुवात म्हणजे उत्पत्ती याचा पहिला अध्याय, तिकडे जाऊया. उत्पत्ती याचा पहिला अध्याय तिथं जाऊया. तर इन शॉर्ट कुणीतरी म्हटलेलं आहे की विवाहाची व्याख्या अशी आहे, ख्रिस्ती विवाहाची व्याख्या, एकदम जवळची ती मैत्री आहे पण करारामध्ये घातलेली ती मैत्री आहे. ख्रिस्ती विवाह म्हणजे एकदम जवळची ती मैत्री आहे पण कराराविना ती मैत्री नाही, एक करारामधली ती मैत्री आहे. उदाहरणार्थ आपले मुलं जे आहेत ते आपल्याला जर का खूप त्रास देतात काही महिने ते वाढत असताना, तर उगाच आपण त्यांना असं सोडून टाकून देत नाही. का? कारण आपली ती जबाबदारी आहे. जणू काय आपला आणि त्यांच्यामधला करार आहे, ते आपले मुलं आहेत. एखादा बिझनेस कुणासंगते आपण केलेला असेल मग बाकीचे बिझनेस पण आपल्याला त्या व्यक्तीपेक्षा कधी कधी कमी किमतीने काही देऊ पाहतात, पण आपण त्या व्यक्तीसंगती आपलं नातं झालेलं आहे आणि विशेष करून एक करार वर्षानुवर्ष आपण करत आलेलो आहे म्हणून आपण त्या व्यक्तीसंगती तो बिझनेस चालू ठेवतो. तर करार ह्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो, करार एक गांभीर्य घेऊन येतं. करारामुळं एक फ्रीडम निर्माण होतं. करार नसल विवाहामध्ये तर मग लोक जे आहेत ते वरवरचं म्हणजे आपलं चांगलं. उदाहरणार्थ आजकाल भारतामध्ये पण डेटिंग आलेलं आहे, म्हणजे विवाहाच्या अगोदर स्त्री तरुण तरुणी जे आहेत ते एकमेकांना भेटतात आणि एकमेकांसंगती वेळ घालवतात. जणू काही नाही का तरुण तरुणी झालेले आहेत म्हणून त्यांना डेटिंग म्हणतो. पण तिथं काय असतं, करार नसल्यामुळं एक प्रकारचा शो दोघं करतात. खरं माझं व्यक्तिमत्व काय आहे मी ते दाखवत नाही, एक प्रकारचा बाहेरचा शो चालू असतो तिच्याकडून पण आणि मुलाकडून पण. पण करार आपल्याला एक प्रकारची मोकळीक देतं की आपण जे आहोत ते त्या कराराच्या नात्यामध्ये बाहेर येतं. बरोबर की नाही? तर म्हणून ख्रिस्ती विवाह जो आहे, तुम्ही घरी गेल्यावर मला काही 2:15 का तुम्हाला रेफरन्स पाहिजे तर तिथं कराराची पत्नी, तू तुझ्या तरुणपणातल्या कराराची पत्नी असं लिहिलेलं आहे. तर देवाच्या नजरेत पण बायबलमध्ये मला काही 2:15 कला कराराची पत्नी तिथं लिहिलेलं आहे. तर देवाच्या नजरेत पण हे कराराचं नातं आहे. तरी एकदम सुदृढ आणि फार सखोलच मैत्री आहे, पण ती करारामधली मैत्री आहे. ख्रिस्ती विवाहाची व्याख्या टिम केलर हे देवाचे सेवक देतात. पण पहिला मुद्दा, जे पहिलं रहस्य आपल्याला समजून घ्यायचं आहे, की विवाहाची स्थापना कुणी केली. तर उत्पत्ती एक तुम्ही बऱ्याच वेळेस वाचला असेल, आणि ते वाचत असताना मला माहीत नाही तुमचे काही पॉईंट्स तुमच्या मनात येतात, तुमच्या आठवणीत काय आहेत का पॉईंट्स. विशेष करून वारंवार आलेले शब्द आपण लक्षात घेतले तर काही शब्द जे आहेत, अँड गॉड सेड, आणि देव म्हणाला, आणि देव म्हणाला, आणि तसे झाले. तर देव इथं करत आहे, त्याच्या सामर्थ्याने सर्व काही घडवत आहे, त्याच्या सामर्थ्याला सीमा नाही. पण जर का तुम्ही अजून मनन केलं ह्या पहिल्या अध्यायामध्ये, तर असं अस्ताव्यस्त अशी त्याची ही जडणघडण नाही आहे. एका मुद्देशीर तो निघालेला आहे. पहिलं जे आहे ते अंधाराचं व्यत्यय तो काढतो, आणि मग जे ॲटमॉस्फिअर आपल्याला लागतं ते तो निर्माण करतो, आणि मग कोरडी भूमी निर्माण करतो. एका ध्येयाकडं देव निघालेला आहे, आणि मग पशु, आणि मग सगळे जे आहेत बाकीच्या गोष्टी तो निर्माण करत जातो. आणि मग सत्य शेवटी शेवटच्या दिवशी, सहाव्या दिवशी तो मनुष्याला घडवतो. आणि मनुष्याला घडवल्यावर तो म्हणतो हे फार चांगले आहे, आणि मग सातव्या दिवशी तो आराम करतो. तर यावरून आपण लक्षात घेतो की एक देवाची योजना होती, आणि त्याचं अतिउंच त्याची घडवलेलं कोण होतं तर मनुष्य होतं. आणि आपल्याला माहिती आहे प्राणी मात्रावर त्याने त्याला राज्य करण्याचं आज्ञा दिलेली आहे. पण 26 वचन जर का कुणी वाचल,
मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्या सदृश असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर तो सत्ता चालवू.
27 पण
देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी तो निर्माण केली.
तर इथं आपण पाहतो की देवाने ठरवलं की आपण आपल्या प्रतिमेमध्ये मनुष्याला घडवावं. तर बरेचसे लोक मनन करतात की हे प्रतिमा म्हणजे काय, आपण देवा या प्रतिरूपात घडवलं गेलेलं आहे म्हणजे काय. काही लोक असं उदाहरण देतात की एक शांत जर का पाणी असेल, लेक किंवा तळं असेल, तिथं जाऊन आपण आतमध्ये त्या शांत पाण्यामध्ये पाहिलं तर आपलं काय दिसतं, आपल्याला प्रतिबिंब आपल्याला दिसतंय, होय की नाही. पण ते म्हणजे आपण नाही, ते आपली प्रतिबिंब आहे. तसंच आपण देव नाही, प्रतिमेमध्ये बनवलं म्हणजे आपण देव झालो म्हणजे देवपणाचे सगळे गुण आपल्यामध्ये आले असं नाही आहे. पण काही मात्रामध्ये आपल्यामध्ये देवाने अशा प्रकारची क्षमता घडवलेली आहे की आपण विचार करू शकतो, आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे. एक कुत्रं मांजर जे आहे त्याच्या अस्तित्वाबद्दल विचार करतं का, मी का आहे या पृथ्वीवर, मी कशाला घडवलं गेलेलो आहे, ह्या जीवनाचा उद्देश काय, अशा प्रकारचा विचार करता येईल नाही. आपल्यामध्ये देवाच्या प्रतिरूपामध्ये बनवलं गेलं म्हणून बऱ्या वाईटाचं ज्ञान आहे. पाऊल म्हणतो नियमशास्त्राचे कार्य आपल्या हृदयावर लिहिले गेले. म्हणून किती काही नास्तिक जर का देश असेल तरी बरं हे वाईट हे ह्याची व्याख्या ते करतात. जर का आपण उगचच असंच अचानक अपघातिक असं निर्माण झालेलं आहे, कुणी आपल्याला निर्माण केलं नाही असंच आपण आलो, तर मग बरं वाईट ह्याची चिंताच नाही. मी जाऊन कुणालाही लुटलं तरी चालेल, कारण मी सत्य शेवटी असंच अपघातिक आलेलो आहे. पण नाही, देवाने आपल्याला एका विशेष हेतूने बनवलेलं आहे, आपल्याला प्राणीमात्रापेक्षा वेगळं त्यांच्यावर राज्य करण्यासाठी बनवलेलं आहे. फार मोठं इथं आशीर्वाद देव देत आहे. आणि विशेष करून त्याच्यासंगती नातं आपण ठेवू शकतो, त्याच्यासंगती आपण नातं ठेवू शकतो ह्या क्षमतेने बनवलेलं आहे. पण इथं 27 वचनामध्ये काय पाहतो, आपण मनुष्याला निर्माण केले, त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले, पण इथं लिहिलेले पुरुष व स्त्री ही निर्माण केली. बऱ्याचशा वेळेस काही काही समाजावर इतकं स्त्रीचं हे केलं जातं की जणू काय पुरुषच देवाच्या ह्याच्यात निर्माण केलेलं आहे आणि स्त्री नाही. पण इथं काय केलेलं आहे, मनुष्याला निर्माण केले आणि पुरुष व स्त्री हे दोघं देवाच्या प्रतिरूपात बनवले गेले. म्हणजे स्त्री पण विचार करते, तिला पण तिचं अस्तित्वाची जाणीव असते, ती पण देवाला जाणून घेऊ शकते, तिच्यामध्ये पण बरं वाईटाचं इक्वल, त्या हेतूने इक्वल समान दोघांना निर्माण केलेलं आहे. आणि पुढं आपण पाहतो की देव त्यांना सत्ता देतो, फार सुंदर आशीर्वाद देतो. आणि 31व्या वचनात पहिल्या अध्यायाच्या इथं लिहिलं आहे की इट वॉज व्हेरी गुड, फार चांगलं, म्हणजे देव इथं तृप्त झालेला आहे. त्या पलीकडं दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हे देखील पाहतो की देव काय करतो की तिकडं आदेन बाग जी आहे ती निर्माण करतो आणि सर्व काही पुरवणूक देव करत आहे. असं कमी काहीही देवाने त्यांच्यासाठी ठेवलेलं नाही, सर्व आशीर्वादांनी ते घेरले गेलेले आहेत, त्यांच्यासाठी काम पण निर्माण केलेलं आहे. आणि ते करत असताना म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये देव जो एक सारांशिक सर्व कसं घडलेलं आहे ते लिहितो, दुसऱ्या अध्यायामध्ये आता आदाम एकटा आहे आणि नेमकं कसं त्या 6व्या दिवशी काय घडलं, म्हणजे जसं कॅमेरा झूम इन करतात एक आपला जनरल फोटो पहिल्या अध्यायामध्ये, आणि आता तो कॅमेरा तो झूम इन करतो आणि दुसऱ्या अध्यायामध्ये विशेष करून पहिला जो लग्नाचा विधी जो आहे त्याकडे आपण पाहूया. इथं बघितलं 15व्या वचनात, दुसऱ्या अध्यायाच्या 15व्या वचनात काय लिहिलेलं आहे,
परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवली.
अजून पुढे,
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये.
आणि 18 पासून पुढे,
मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावे हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेल.
तर थांबूया जरा. तर इथं सगळं काय सुरळीत चाललेलं आहे, आदान बाग बनवलेली आहे, तिथं पाणीची व्यवस्था केलेली आहे, काम नेमून दिलेलं आहे माणसाला, माणसाला मन आदामाला त्याच्या प्रतिरूपात बनवलेलं आहे, सर्व काही ह्याच्यावर तू राज्य कर ही आज्ञा दिलेली आहे. पण इथं नाही, पहिल्या रहस्यामध्येच आहे. अजून आपण हे बघतोय बायबलमधून की हे विवाह कुणी निर्माण केलेलं आहे, स्थापना ही कुणी केलेली आहे. तर इथं पाहिलेलं आहे की देवाने मनुष्याने स्वतःची परिस्थिती किंवा स्वतःची उणीव जाणलेली आहे का देवाने त्याची उणीव जाणलेली आहे. पण 18व्या वचनात देवाने मनुष्याची आदामाची जी उणीव आहे ती जाणलेली आहे. तर इथं बघा, सगळं काही त्याने चांगलं बनवलेलं आहे आणि आता देवाला माहीत आहे की एक उणीव आहे ती त्याला भरून काढायची आहे. म्हणजे देवाच्या नजरेमध्ये आदाम हा एकटा असावा हे देवाला बरं वाटलेलं नाही. आता पापाची पापाचा शिरकाव झालेला नव्हता ह्या पृथ्वीवर, तरी देवाला हे बरं वाटलं की मनुष्य जो आहे तो एकटा आहे ते बरं नाही आणि त्याला काय पाहिजे, एक सहचारणी पाहिजे. तर हे पापाच्या शिरकावाच्या अगोदर आहे प्रियांनो. बऱ्याचशा वेळेस विवाह जे आहे अरे ते पापाचा परिणाम आहे आणि शापाचा परिणाम आहे असं आपल्याला वाटतं, पण 3व्या अध्यायाच्या अगोदर आहे का नंतर आहे, अगोदर आहे प्रियांनो. तर देवाने हे ओळखलं पापाच्या शिरकावाच्या अगोदरच की मनुष्य एकटं राहणं बरं नाही. मग देवाने काय निष्कर्ष काढला की आय विल मेक अ हेल्पर फिट फॉर हिम. मराठीमध्ये काय वापरलेला शब्द,
त्याच्यासाठी अनुरूप सहायक
बरे, अनुरूप म्हणजे सुटेबल, म्हणजे तो प्राणी मात्रा तो सहायक जो आहे तो सापडणार नाही. आणि सहायक हा शब्द वापरलेला आहे. बरेचसे लोक ते कदाचित दुःखी होतील, अरे मला सहायक असं म्हटलेलं आहे. पण जर का हा शब्द तुम्ही त्याचा अभ्यास कराल, हा एझेर शब्द आहे इब्री भाषेमध्ये, हा जो शब्द आहे देवाबद्दल वापरलेला आहे की देव इस्रायलाचा सहायक आहे, त्याच्या लोकांचा सहायक आहे. म्हणजे तुम्ही इस्रायलची तुम्ही त्यांचा इतिहासामध्ये त्यांचा विचार करा की देवाच्या सहाय्याविना ते कसे होते, पुरे होते का अपुरे होते, बऱ्याचशा रीतीने ते अपुरे होते. तर प्रियांनो हा असं कमी लेखत नाही आहे स्त्रीला, इथं फार सुंदर एक रोल दिलेला आहे स्त्रीला ह्या कुटुंबाच्या स्थापनेमध्ये. तिच्या विना ते चित्र पुरं होत नाही आणि तिला सुंदर एक रोल दिलेला आहे देवाने की सहाय्यक, म्हणजे देवाला जो शब्द वापरलेला आहे एझेर, म्हणजे देव त्याच्या लोकांचा सहाय्यक, जो अनुरूप सहाय्यक असं तिला दिलेलं आहे. तर आता पुरुष मंडळीला एक प्रश्न आहे, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हे खरं आहे की नाही, स्त्रीच्या विना आपण कम्प्लीट आहोत का नाही. बऱ्याचशा वेळेस जर का ती आजारी असेल तेव्हा आपल्याला समजतं की घर घरामध्ये सगळं कसं सगळं गोंधळ होतं, हे कुठे आहे ते कुठे आहे ते कुठे आहे काहीच आपल्याला आयडिया भेटत नाही, मुलांना कसं तयार करायचं, वेळेवर कसं पाठवायचं, आणि कितीतरी मग तेव्हा आपल्याला रिअलायझेशन समज पडते की तिची भूमिका किती महत्त्वाची आहे आणि माझं चित्र किंवा मला कम्प्लीट करण्यासाठी किती मोठा तो रोल आहे. तर देव इथं तिला ह्या सृष्टीच्या वर हावी होण्यासाठी आदाम फक्त एकटा पुरेसा नाही, तिला बनवतो, तिला त्याच्याशी अनुरूप असं बनवतो, म्हणजे ते चित्र आता कम्प्लीट होणार, एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करणार. आणि मग देव आता कसं बनवतो ते इकडे आपण लक्ष देऊया. 19 वचनामध्ये कोण वाचल?
परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडीद्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच कडे ते त्यांनी नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले.
पुढं
आदामाने सर्व ग्रामपशु आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेल ना.
तर मुद्दाम देव त्याच्यासमोर सर्व जे प्राणी मात्र आहे ते आणतो आणि आदाम जो आहे त्यांना नावं देतो. पण एक त्या एक्सरसाइजमधून एक गोष्ट आदामाला कळते की त्याच्या अनुरूप सहाय्यकर्ता त्याला त्या प्राणी मात्रामध्ये सापडणार नाही. आणि मग काय होतं? मग 21 वचनापासून पुढं
मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला, तेव्हा त्याने त्याची फासळी काढून घेतली, तिची जागा मासाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेली. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मासातले मांस आहे, हिला नारी म्हणावे कारण मी नरापासून बनवली आहे. यास तो पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ही दोघे एक देह होती. आदाम व त्याची स्त्री ही दोघे लग्न होते तरी त्यास संकोच वाटत नसे.
तर इथं आपण पाहतो मग देव आता त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरुवात करतो. पहिली गोष्ट म्हणजे जनावराला गाढ झोपी घालून जनावराच्या फासळीतून तिला बनवलेला आहे का? नाही, आदामाच्या फासळीतून तिला बनवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जॉन पायपर म्हणतात टेलर मेड, त्याच्यासाठी टेलर मेड तिला बनवलेला आहे. आणि मग देव जणू काही त्याची निर्मिती किती परिपूर्ण आहे त्याच्यामध्ये आनंदाने तो तिला त्याच्या समोर आणतो. त्याच्या समोर आणल्यावर आदामाचे मग उद्गार काय असतात? तो डोकं धरून बसतो का? अरे देवा तू काय केलेलं आहे असं आहे का त्याचे उद्गार? मूळ भाषेमध्ये कविता आहे ती. कवितेमध्ये कवितेमध्ये आपण कधी जेव्हा एकदम कृतज्ञ होतो, जेव्हा आपलं नाही का मन एकदम आनंदाने भरलेलं आहे, तेव्हा कविता बाहेर येते, होय की नाही? का दुःखाने असं ह्याच्यामध्ये भरल्यावर मग रडगाणं बाहेर येतं. पण तसं इथं आपल्याला दिसत नाही. आणि तो म्हणतो माझ्या हाडातलं हाड माझ्या मांसातलं मांस तिला स्त्री म्हणावे. आता हे जो उद्गार आहे इब्री भाषेमध्ये हाडातले हाड मांसातले मांस, मी रेफरन्स तुम्हाला नंतर देतो त्याचे, पण हे जे उद्गार आहेत ते एकदम जवळचं जे नातं आहे रक्तातलं नातं त्याबद्दल हे उद्गार काढलेले आहेत बायबलमध्ये इतरत्र. तर त्याहून आपण काय पाहतो की आदामाला लगेच समजलेलं आहे की प्राणी मात्रात जे मला मिळत नव्हतं ते देवाने आता निर्माण केलेलं आहे. देवाची निर्मिती परिपूर्ण आहे, कारण त्या काळामध्ये त्या आदान बागेत त्यांनी ते पाहिलं असेल की किती अद्भुत, शापाविना शापाच्या अगोदर जी देवाची अद्भुत निर्मिती होती. आणि आता हा देवच माझी गरज जाणून मला स्त्री घडवून आणत आहे आणि तो आनंदाने भरलेला आहे आणि तो म्हणतो हे मान्य करतो की आता ही स्त्री आहे ती माझ्या मधून काढून तिला बनवलेला आहे. आणि हे सगळ्यात मूलभूत सगळ्यात जवळचं नातं हे देवानात आहे. जॉन पायपर असंच म्हणतात की हे पहिल्या लग्नाचा विधी आहे आणि पहिल्या स्त्रीचा वडील म्हणजे आपला देव जो बाप तो तिला आता आदामाकडं आणत आहे. आणि म्हणून देव म्हणत आहे 24 वचनामध्ये यास्तव एक पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून तिला तो जडून राहील. आणि हे रूत आणि नवमी त्यांच्याबद्दल हे शब्द असे उद्गारलेले आहेत की रूत जे आहे ती नवमीला जडून बिळगून राहिली, तिला ऑप्शन होते, चॉईस होते, तिच्या लोकांकडे ती गेली असते, पण ती एकदम नवमीला जडून राहिलेली आहे. तर त्या पलीकडं मला वाटतं हे अजून सखोलचं नातं आहे, ते एक दोघांना जडून राहतील. आणि इथं लिहिलंय एक देह होती, एक देह, आणि यावर मनन करणं पण फार सुंदर आहे. तुमच्या मनात काय येतं जेव्हा आपण विचार करतो एक देह होती? आता संदर्भ आपण समजून घेतलेला आहे, देवाची ही पुरवणूक आहे, देवाने पहिला लग्नाचा विधी इथं स्थापन केलेला आहे, पण हाडातलं हाड मांसातलं मांस ते बोलल्यानंतरही देव आता म्हणत आहे की ते दोघं एक देह असे होतील. तर तुमच्या मनात काय कल्पना येते एक देह म्हणजे काय असं? तर शारीरिक ऐकी आहेच लग्नामध्ये, आपली शारीरिक ऐकी होते ते तर आहेच, पण दोघं आता त्यांचे जीवन दोघा रथावर ते पार पाडणार नाही, की हा माझा रथ, माझं जीवन जसं अगोदरचं होतं त्याच डायरेक्शनने निघणार, आणि हे माझा रथ आणि हा माझं जीवन जे अगोदरच्या डायरेक्शनने होतं तेच तिकडे जाणार, तसं त्याला एक देह म्हणू शकतो का आपण? आता हे दोघं एक देह म्हणजे त्यांचं जीवन दोन हेतूंनी जगणार, त्या एका हेतूने जगणार, एका हेतूने ते जगणार, आणि ते हेतू त्यामध्ये विविध पेहलू असतील. सगळ्यात मूलभूत हेतू म्हणजे देवाच्या गौरवासाठी मुलं ह्या जगामध्ये आणण्यासाठी. अजून एक हेतू आहे त्या मुलांचा सांभाळ करणं, ह्या जगाला जगाचे जे आशीर्वाद आहेत देवाने त्याचा उपभोग घेणं. पण मूलभूत हेतू काय असणार दोघांचा? देवाचा गौरव आमच्या कौटुंबिक जीवनाद्वारे, आमच्या मुलांच्या संगोपनाद्वारे आम्ही पुढची पिढी जी आहे ती देवाला ओळखणारी आम्ही तयार करणार, देवाची महती वर्णवणारी एक पिढी दुसऱ्या पिढीला सांगणार, असं देवाचं वचन सांगते. तर हे एक देह होतील. तर मग इथं बरेचसे मग आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रश्न उद्भवतात, म्हणजे काय नेमकं आपल्या आईबापांना सोडणं म्हणजे त्यांचा अपमान होतोय का काय, इकडं असं आहे का, इकडं त्यांना विसरून जायचं असं लिहिलेलं आहे का इकडं? नाही, कारण येशूच म्हटला, एक उदाहरण त्याने दिलेलं आहे की ते त्या काळात ते काय करायचे, परुषी लोक जे मुलांनी आईबापांसाठी राखून ठेवलेलं होतं त्यांच्या काळजीसाठी त्यांच्या मानासाठी, ते म्हणायचे एका अटीने तुम्ही ते त्यांना न देता तुम्ही जर का मंदिराला अर्पण केलं तर ते देवाला मान्य आहे. पण देव म्हणतो नाही, आपण आपल्या आईवडिलांचा मान राखायला पाहिजे, असं येशूचं शिक्षण आहे. म्हणजे नक्की येशूच्या मनामध्ये हे होतं की आईवडिलांना विसरायचं असं हे शिक्षण नाही, पण तरी देखील इथं हे एक शिक्षण आहे की एक सेपरेट नवीन कौटुंबिक युनिट इकडं तयार होत आहे. बऱ्याचशा वेळेस जर का ते सेपरेट युनिट तयार नाही झालं तर मग त्या कुटुंबाचा प्रमुख, सगळे डिसिजन त्याच्यावर प्रभाव पाडणारा मग आईवडीलच असतात, आणि मग तिथं मग तणाव निर्माण होतो. मग जी नवीन स्त्री आलेली आहे घरामध्ये ती म्हणती आपण आपले डिसिजन आता नवीन कुटुंब या नात्याने आपण घ्यायचं का, किती प्रमाणात त्यांचा सारखा प्रभाव आपल्यावर होत आहे आपल्या डिसिजनमध्ये, मग तिथं तणाव निर्माण होतात. पण जर का आपण बायबलचं हे पॅटर्न घेतली की त्यांचा मान राखायचा, त्यांचं ऐकायचं नाही असं नाहीये, त्यांचं ऐकायचं, पण सत्य शेवटी आपल्या कुटुंबाचे जे डिसिजन आहे, विशेष करून जो कुटुंबाचा प्रमुख आहे तो बायबलचा अभ्यास करून आणि त्याच्या कुटुंबाला जे म्हणजे ते दोघं डिस्कस करून सगळ्यात आपल्या कुटुंबाला लागू होईल असं महत्त्वाचे डिसिजन आम्हीच घेणार, कारण बायबलच्या बेसिसवर इथं एक नवीन स्थापना झाली, एक नवीन युनिटची स्थापना झालेली हे आपण शिकतो. पण इथं त्यापुढं 25 वचनामध्ये असं लिहिलं आहे की पुरुष व स्त्री हे दोघं नग्न होती आणि त्यांना लज्जा नव्हती, त्यांना लाज नव्हती. का बरं तसं असल त्यावर आपण कधी मनन केलेलं आहे का? त्यांच्यामध्ये पाप करण्याची क्षमता होती आदम आणि हवामध्ये, पण ते सध्या ते न्यूट्रल होते. पण आता आदम आणि हवानंतर आपण ज्या आहे आपल्यामध्ये पापी स्वभाव आदमाचा आहे, आपला कल जो आहे तो नेहमी पापाकडे आहे, पण ह्या स्थितीमध्ये सध्या ते न्यूट्रल होते. आणि विशेष करून हा करार त्यांनी लक्षात घेतलेला होता की आम्ही दोघांना देवाच्या निर्मिती या नात्याने स्वीकारणार हा विधी एक कराराचा विधी आहे याचं गांभीर्य त्यांना समजून आलेलं आहे. आम्ही एक देह इतकं जवळचं नातं देवाने स्थापिलेलं आहे ते आम्ही स्वीकारतो. आणि जर का अशा कराराचं सुंदर नातं असेल तर तिथं जरी ते नग्न होतं तरी तिथं लज्जा नव्हती. कारण त्या कराराच्या सुंदर ह्या नात्यामध्ये एकमेकांची थट्टा किंवा भीतीची आणि ह्याची जागा नाही. तर म्हणून ते दोघं नग्न होते पण ते त्यांना लज्जा नव्हती. तर आत्तापर्यंत आपण काय विशेष करून शिकतो, कोणी सांगल काय पॉईंट्स निघालेत ह्या पहिल्या पॉईंटमध्ये, काय महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं
आहे?
देवाच्या गौरवात आनंद आहे. आणि पहिला पॉईंट काय होता की विवाहाची स्थापना कोणी केली हे लक्षात घेतल्यावर एक रहस्य बाहेर निघतं. एक रहस्य बाहेर, तर रहस्य काय निघतं बाहेर, हे की हे मनुष्याने निर्माण केलेला विधी असेल तर मग त्याला एवढं गांभीर्य वाटत नाही. कधीही मी त्यामध्ये येईल, कधीही मी त्यापासून बाहेर जाईल. पण मार्क 10 बघा 8 वचन, येशू हेच वचन घेऊन त्याचं लागूकरण कसं काढत आहे. मार्क 10 आणि 7 आणि 8,
या कारणामुळे पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी जगून राहिले आणि ते दोघे एक देह होते. ती पुढे 2 नवत तर 1 देह आहे.
मग 9 वचन,
म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.
तर इथं आपण पाहतो की येशू ह्याकडे पाहत असताना देवाने हा विधी स्थापिला आहे. देवाने त्यांना एक देह केलेला आहे. ते दोघं नव्हेत पण एक झालेले आहेत. आणि जे देवाने जोडलेले आहे ते मनुष्याने विभक्त करू नये. तर पहिली गोष्ट म्हणजे हे देवापासून आहे हे आपण हृदयामध्ये एकदम घेतलं पाहिजे. हे कराराचं नातं आहे आणि हे मी माझ्या हृदयात घेतो की हे सगळ्यात जवळचं नातं आणि महान आशीर्वाद देवाने दिलेला आहे. त्याने हे घडवलेलं असल्यामुळं हे मी सहज घेऊ नये, हा पहिला मुद्दा आहे. आणि हे मोठं रहस्य आहे कारण वैवाहिक जीवनामध्ये बरेचसे काय वादळं येतात आणि तेव्हा बरेचशा लोकांना मोह होतो. आजकाल पण भारतीय ह्याच्यामध्ये सांस्कृतिक रीतीने डिवोर्स कमी असतील पण जरी ते लिगली झालेले नाहीत पण बऱ्याचशा प्रॉब्लेममुळं नवरा बायको एकाच छताखाली राहत आहेत पण विभक्त वेगळे वेगळे त्यांचे दोन देह जीवन जगत आहेत. पण इथं आपण पाहतो जर का देवाने हे घडवलेलं आहे तर देवाला माहीत होती की हे नातं सुंदर आहे आणि ह्या नात्यामध्येच आदम कम्प्लीट होणार. तर मग जसं माझे सेमिनरीचे प्रोफेसर म्हटले टॉम शक, माझ्या विवाहाची तयारी करत असताना ते आम्हाला काउन्सिलिंग करत होते. ते म्हटले वेद की ख्रिस्ती ह्याच्यामध्ये डी हा शब्द यायलाच नाही पाहिजे, डिवोर्स हा शब्द यायलाच नाही पाहिजे. का? कारण हे शिक्षण आहे बायबलचं की हे नातं देवाने घडवलेलं आहे. मग दुसरं रहस्य त्याकडं आपण जाऊया, पुढचं रहस्य की कोणत्या हेतूने देवाने हे नातं घडवलेलं आहे, कोणत्या उद्देशाने देवाने हे नातं घडवलेलं आहे. आता काही पॉईंट मी ऑलरेडी दिले, तुमच्या मते काय आहे या वैवाहिक जीवनाचा उद्देश काय आहे? एकमेकांना सहकार्य करणं म्हणजे दोघांना मदत होती असं म्हणायचंय. ती कृपा बरोबर, तर बरोबर एक उद्देश असेल कंपॅनियनशिप इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये सहज म्हणजे काय म्हणतात, सहचारणी म्हणजे सह राहती, सहभागी, जोडीदार, हा एक सखोल मैत्री एक उद्देश आहे देवाचा. बरोबर, सखोल मैत्री हे देवाचा एक उद्देश आहे. मुलं मलाकी 2:15 की जेणेकरून देवभिरू मुलं उत्पत्ती निर्माण व्हावी, त्यांच्यावर संगोपन व्हावं, मग एक पिढी दुसऱ्या पिढीला देवाचे विश्वासूपणा गाजवेल. पण तो विश्वासूपणा तो ते कुठं शिकणार? अनुवादाच्या पुस्तकामध्ये खाली बसत असताना, उठत असताना, जीवनाच्या दररोजच्या अनुभवामधून आई वडील त्यांना त्या कुटुंबाच्या छतामध्ये किंवा त्या कुटुंबाच्या सुंदर पुरवणुकीमध्ये देवाचा विश्वासूपणा सांगणार की आपला देव महान आहे. जीवनाच्या अनुभवातून ॲक्सिडेंट दिसला की जीवन आपलं फार कमकुवत आहे, एखादा मूर्ती दिसली रोडवर, आता माझ्या मुलं असतात आमच्या संगती, तर ते विचारतात की हे लोक का अशा आराधना करत आहेत. मग आपल्याकडे उत्तर असायला पाहिजे, आपण का असे मूर्त्यांचं त्यांना वंदन करत नाही, आपला देव आपल्याला दिसत नाही, असं का? बरेचसे प्रश्न उत्पन्न होणार. तर मग देवाचा हेतू आहे की एका पिढीने दुसऱ्या पिढीला देवाची महर्ती जी आहे ती सांगितली पाहिजे की आपला जिवंत देव आहे. विशेष करून ख्रिस्तामध्ये त्याने आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला दुसरी पिढी तयार करायची आहे. पण त्याहून महत्त्वाचा आणि मूलभूत एक उद्देश आहे, त्याहून महत्त्वाचा आणि एक मूलभूत उद्देश एक आहे, आणि तो म्हणजे विवाह जणू काही एक छोटी खिडकी आहे या अनंतकालिक देवाच्या योजनेमध्ये. हे वैवाहिक जीवन एक छोटीशी खिडकी आहे, छोटासा कालावधी आहे. आणि हा विवाहाचा विधी जसं दाखला जो आहे बायबलमध्ये, दाखले एका मोठ्या सत्याचं गोष्टीच्या रूपामध्ये, बरोबर, जसं मोठं सत्य येशूला दाखल्याप्रमाणे तो लहान रीतीने एका गोष्टीमध्ये सांगायचा, तसंच विवाह किंवा ह्या विंडो किंवा ही खिडकी जी आहे, ह्या कालावधी जो देव आपल्याला देतो, देवाचं अजून एक महान रहस्य या विवाहातून दिसते, आणि ते म्हणजे ख्रिस्तानी मंडळीची प्रीती. देवाचा ख्रिस्ताचा त्याच्या मंडळीशी केलेला रक्ताचा करार, त्या कराराची प्रीती, ती क्षमा, हे अनंतकालिक प्रेम या विवाहाच्या क्षणिक काही वर्षांमध्ये या पृथ्वीवर दिसावं म्हणून ही देवाची योजना आहे. आणि जॉन पायपर जे आहेत त्यांच्यावर मी फार आधारित आहे, कारण विवाह हा टॉपिक फार सोपा नाही आहे, पण बरंचसं मी त्यांच्या ह्याच्यातून शिकत आहे. आणि एक सुंदर जो शास्त्रभाग हे सिद्ध करून दाखवतं, तर इफिस 5 तुम्ही बघाल, इफिस याचा 5 आज सकाळी पण आपण त्याच्यावर मनन केलं, पण 22 पुढं जरासा संदर्भ आपण लक्षात घेऊया. कोणी वाचल 22 पर्यंत?
स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या आधीन तशा आपल्या प्रभूच्या आधीन राहा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे.
एक मिनिट इथं, स्त्रियांना सांगत असताना लगेच पाऊल काय करत आहे, एक मोठी तुलना त्यांच्या समोर आणत आहे. मंडळी जसं ख्रिस्ताच्या आज्ञांकित असते तसं स्त्रियांनी आपल्या पुरुषाशी वागावं. मग पुढं,
तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या आधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावी.
बघा, आता पतीं संगती पण बोलत असताना हे प्रेम जे आहे ते कशासारखं असावं, तर पाऊल जे मोठं उदाहरण आहे ख्रिस्ताने मंडळीवर कशी प्रीती केली त्याबद्दल तो सांगतो.
मग ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.
तर आतापर्यंत पुरुषाने प्रेम करावं, आणि ते प्रेम जे आहे पवित्रीकरण आणणारं प्रेम असलं पाहिजे, जसं ख्रिस्ताने त्याची वधू जिंकली, आणि ख्रिस्ताची इच्छा आहे की त्याची वधू जी आहे बिना सुरकुतीची एक दिवस त्याला त्याच्यासमोर हाजीर करावी. तर ही मोठी योजना आहे, आणि त्याचं दर्शक ह्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला दिसलं. मग
त्याप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत.
आता इकडे जरा स्टॉप करूया. पुरुष त्याची जबाबदारी, जसं स्वतःच्या शरीरावर आपण कसं प्रेम करतो, आपोआप प्रेम करतो. हिवाळा आला की स्वेटर आपणच काढतो, तरतूद आपण करतो. उन्हाळा आला तर मग लाईट कपडे आपण काढतो. थोडंसं जर का आपल्याला शिंकायला लागल्या तर मग आपण बरोबर डाबरच्यावन प्रवेश वगैरे वगैरे ऑटोमॅटिक ते घडतं, कारण आपल्याला आपल्या शरीराची काळजी आपण स्वतःवर प्रेम करतो. पण आता पाऊल सांगत आहे ती तुमच्या शरीराचे भाग झाली आले. आणि मग परत ख्रिस्तानी मंडळीकडे जातो आणि म्हणतो की मंडळी आणि मंडळी हे ख्रिस्ताचे अवयव आहे. मंडळी हे ख्रिस्ताचे अवयव आहे, मंडळी हे ख्रिस्ताचे शरीर आहे. बरं, हे सांगितल्या मग आता 31 वचनामध्ये पाऊल जो आहे पुन्हा उत्पत्तीच्या पुस्तकाकडे जातो. मग 31 वचन बघा. आता हे बघा, इकडं मोठं चित्र काय आहे. मंडळी जी आहे ती ख्रिस्ताचे अवयव आहे, मेंबर्स ऑफ क्राइस्ट. आणि म्हणून पाऊल म्हणतोय की पुरुषाने काय केलं पाहिजे, आई वडिलांना सोडून तिच्या संगती एकजूट राहायला पाहिजे. तर असं नाही आहे प्रियांनो की अगोदर देवाने विवाहाची स्थापना केली आणि मग काही काळानंतर पाहिलं हे सुंदर मी घडवलेलं आहे पुरुष व स्त्री आणि ह्या विवाहाचा विधी, चला मग आता मी काय करतो नव्या करारामध्ये ह्याचं एक उदाहरण ख्रिस्त आणि मंडळीला देतो. तसं नाही आहे प्रियांनो. ख्रिस्त जो आहे सृष्टीच्या पूर्वी वधलेला तो कोकर आहे असं बायबलमध्ये लिहिलं. म्हणजे देवाला माहीत होतं मनुष्य आदामामध्ये अशक्त आहे, तो पडणार, पाप ह्या जगामध्ये येणार आणि पापाचं दुसरा कोणचाही सबब आणि दुसरा कोणचाही उपाय ह्या मनुष्य मात्राला राहणार नाही. आपले स्वर्ग धार्मिकता जी आहे ती घाणेऱ्या चिन्ह्यांसारखी आहे हे देवाला माहीत होतं. आपल्यामध्ये ते उत्तर नसणार, आपल्यामध्ये ती क्षमता नसणार, आपला धर्म कर्म काहीही देवाच्या पवित्र नियमासमोर काहीही चालू शकणार नाही त्याच्या पावित्र्यासमोर. म्हणून देवाने अनंत कालापासून दिलेला तो कोकरा आहे असं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे देवाने आपली असहाय्यता अगोदरच जाणली आणि जर का आपल्यामध्ये काही क्षमता असती तर त्याने ख्रिस्ताला पाठवलं नसतं. तो म्हटला असता की मग तुम्ही त्या मार्गाने या माझ्याकडं, पण देवाला माहीत होतं की ते पुरेसं नाही. आपली धार्मिकताही घाणाड्या चिन्हांसारखी, नीतिमान कोणही नाही, एकही नाही, काल संध्याकाळी आपण ऐकलं. आणि म्हणून तो सृष्टीच्या अगोदर देव केलेला कोकरा आहे. देवाला आपली गरज माहीत होती, येशूला त्याने पाठवलं. जुना करार त्याच्या येण्याची अपेक्षा आपल्याला सांगतं किती गरज होती, कारण कोणताही दुसरा नेता सोडवू शकत नव्हता. दावीद त्याच्या काळामध्ये जणू काय वाटत होतं की वाव, ते जे अभिवचन अब्राहमा दिलेले ते आता पूर्ण होत आहेत का, काय काय सुंदर दाविदाचं राज्य. आणि ते वर आलं आणि त्याचा व्यविचार झाला, त्याने व्यविचार केला, खून केला. सलमोन जो आहे त्याच्या काळामध्ये वाटत होतं की देवाचे सगळे अभिवचन जे आहेत ह्या पृथ्वीवर देवाचं राज्य आता पूर्ण झालेलं आहे. आणि सलमोन जो आहे त्याने 700 बायका केल्या, 300 अजून स्त्रिया ठेवलेल्या आहेत उपपत्न्या, आणि पूर्णपणे त्याचं हृदय जे आहे देवापासून वळालेलं आहे. तर बायबलला काय सांगायचं आहे जुन्या करारापासून. येशू काय म्हटला, शास्त्रे आणि स्तोत्र आणि नियमशास्त्र मजविषयीची साक्ष देतात. तर जुन्या करारामध्ये कोणही आपल्यातर्फे असा लीडर परिपूर्ण मध्यस्थ आढळला नाही प्रियांक. म्हणून ही देवाची योजना होती, कालाच्या पूर्णतेमध्ये ख्रिस्त पाठवला, नियमशास्त्राखाली तो आला, त्याने नियमशास्त्र पूर्ण केलं, आपल्या बदली तो मारला गेला, पुन्हा उठला गेला. आणि तो मरत असताना त्याने काय केलं, ते रक्त घेतलं, ते प्याला घेतला आणि म्हटला हे माझ्या नव्या कराराचा हा प्याला आहे. आणि तो नवा करार म्हणजे काय, इब्रीच्या पुस्तकामध्ये मी तुमचे पाप दोष क्षमा करणार, ते कधीही स्मरणार नाही, हा नवा करार आहे. आणि तो नवा करार जो आहे, प्रत्येक करार जो आहे रक्ताने पक्का व्हायचा. मोशेचा करार पण रक्त शिंपडून तो पक्का झाला. म्हणून येशूने पण काय म्हटलेलं आहे, हा द्राक्षरस जो आहे प्याला तो माझ्या रक्तातला हा नवा करार आहे. म्हणजे कारण पुढच्या दिवशी तो रक्ताने तो करार सील करणार होता. तर ह्या मोठ्या चित्राचं एक छोटं उदाहरण काय आहे, विवाह. विवाहाला पाहून देवाने ह्याचा अर्थ दिलेला नाही, तर हे देवाच्या मनामध्ये अगोदरपासून होतं. ख्रिस्त व तो कशी त्याची वधू जिंकणार त्याच्या रक्ताने, आणि तिच्यासंग ती एक नवा करार करणार की तिचे पाप तो स्मरणार नाही, तो क्षमाशील तिच्यासंग ती राहणार त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे. हे महान सत्य त्या मॅरेजमध्ये आपल्याला दिसतं. कारण म्हणून तो म्हणतो पुढच्या वचनामध्ये 32 वचनामध्ये,
हे रहस्य मोठे आहे पण ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे.
तर कोणचे रहस्य? की मंडळी, मंडळीचे अवयव, मंडळी जे आहे ख्रिस्ताचे अवयव आहे, आणि म्हणून विवाहाचा विधी देवाने स्थापन केला. आणि हे रहस्य फार मोठे आहे कारण ख्रिस्त व मंडळीच्या बद्दल ते बोलत आहे. तर प्रियांनो, हा उद्देश आहे विवाहाचा. कधी आपण असा विचार केलेला आहे का? आपल्याला वाटतं हे विवाह जो आहे, मी तरुण झालो म्हणून माझा विवाह करण्यात आला, मी फार नाही का म्हणतात तरुण लोकांना, आता तू फार इकडं तिकडं भटकायला लागलेला आहेस, तू फार बेफाम झालेला आहे, आता तुझं लग्नच करून टाकूया. बऱ्याचशा वेळेस तशा प्रकारचे उद्देश देतात. मग आई वडील म्हणतात आम्ही आता म्हातारे व्हायला लागलो, आमची काळजी कोण करणार. मग हे छोटे छोटे उद्देश घेऊन ते विवाहाकडे जातात. पण बायबलप्रमाणे सगळ्यात मूलभूत आणि मोठा उद्देश काय आहे प्रेम? त्या छोट्याशा आपल्या कालावधीमध्ये विवाहाचे 30-40 जे वर्ष आपल्याला मिळतात, त्या वर्षांमध्ये जगासमोर आपण काय दाखवावं? की हे जे विवाह माझं आहे ते ख्रिस्ताने त्याच्या मंडळीवर प्रीती जशी केली ते ह्या माझ्या विवाहातून दिसलं पाहिजे. हा उद्देश आहे. मग अचानक फार मोठं आपल्याला उत्तेजना आणि चॅलेंज मिळते. बऱ्याचशा वेळेस आपण निराश होतो आपल्या विवाहासंगती, काही उद्देशच राहत नाही, काही प्रोत्साहनच राहत नाही, मी का पुढं जावं ह्या विवाहामध्ये, आता माझे मोठे मुलं झालेले आहेत. बऱ्याचशा वेळेस विवाह जो आहे मुलांसाठी असतो, आणि मग जपानमध्ये पाश्चात्य देशात असं होत आहे की ते मुलं मोठे झाले बाहेर गेले की मग काय अर्थच राहत नाही एकमेकांसंगती राहण्याचा, आणि बरेचसे डिवोर्स त्या वृद्धापकाळामध्ये होत आहे. कारण त्यांचा सर्व उद्देश काय होतं? मुलं होते, आणि मुलं मोठे होऊन निघाले. पण इथं देव आपल्याला काय मोठा उद्देश देत आहे की ह्या म्हणजे अविश्वासणाऱ्या युगामध्ये, आणि हे मॅरेज टोटल फेलियर आहे असं म्हणणाऱ्या युगामध्ये, मॅरेजला पूर्णपणे नाकारणाऱ्या युगामध्ये आपला विवाह काय दाखवायला पाहिजे? की पुरुषाकडं पाहिल्यानंतर लोक म्हणायला पाहिजे काय तो तिची काळजी घेतो, काय तिच्याकडं लक्ष देतो, कसं त्यागाचं प्रेम तिच्यावर करतो. आणि ते विचारल्यावर आपण म्हणायला पाहिजे कारण माझा विवाह माझ्या ख्रिस्ताने त्याच्या वधूवर कसं प्रेम केलेलं आहे त्याचं एक दर्शक आहे, म्हणून मी ते करतो. ती एवढी क्वालिफाईड असल्यावर, ती एवढी त्याच्यापेक्षा सक्षम आहे, तरी ती काय करते? त्याच्या लीडरशिपच्या अधीन होते. जसं आर्मीमध्ये जे आपले पठाण आणि जे अफगाणी जे सोल्जर आहेत किंवा सिंग पंजाबी जे सोल्जर आहेत, ते कितीतरी मोठे उंच धिप्पाड आहेत, पण ते काय करतात? जेव्हा त्यांचा कॅप्टन येतो तेव्हा बरोबर लाईनीमध्ये थांबतात आणि येस सर म्हणून सल्यूट देतात. ते त्याच्यापेक्षा डबल साईजने असतील. ते जे आहेत सोल्जर्स जे आहेत जवान लोक, ते त्यांची क्षमता त्यांच्यापेक्षा मोठी असेल, पण ते काय त्या रँककडं लक्ष देतात आणि अधीन होतात. तसंच स्त्रियांना इथं लिहिलेलं आहे, विवाहाचा उद्देश म्हणजे ख्रिस्त जसं मंडळीला समर्पित होते, अधीन होते, तसं त्याचा अर्थ नाही की तिने सल्ला नाही द्यायचा विवाहामध्ये. त्याचा अर्थ नाही आहे की एका रोबोटप्रमाणे, जसं रोबोट असतो तो काही न विचार करता अधीन होतो, तसं नाही आहे प्रियांनो. पण हा ही जी अधीनता आहे ती हृदयाने अधीन होते, ख्रिस्ताकडे पाहून अधीन होते. आणि जेव्हा ती हा उद्देश लक्षात घेते की हा उद्देश आहे माझ्या जीवनाचा, माझ्या वैवाहिक जीवनाचा, तेव्हा मग ख्रिस्ताचा आणि देवाचं गौरव होतं. तर हे दोन मुद्दे आपण आज पाहिलेले आहेत. तिथं आपण थांबूया, मग दुपारच्या सेशनमध्ये तिसरा आणि चौथा मुद्दा घेऊया. तर प्रॅक्टिकली तुम्हाला काय वाटतं, ह्या दोन मुद्द्यांमधून अजून काय आपण विचार करू शकतो? जर का आपण उद्यापासून किंवा आजपासून आपल्या विवाहाकडं असं बघायला लागलो की माझा विवाह 30-40 वर्षांचा विंडो आहे जेणेकरून जगाला हे अनंतकालिक रहस्य दिसावं, तर मग आपला विवाह कसा बदलल उद्यापासून किंवा आजपासून? काय विचार? कधी कधी आपण निराश होतो ना, किती मी प्रेम करत जावं, काय लिमिट आहे का नाही, किती मी क्षमा करत जावी, काय लिमिट आहे की नाही. पण जेव्हा आपण पाहतो की देवाने आपल्याला क्षमा कशी केली, तसं इतरांना करा असं म्हटलेलं आहे. आणि ह्या नव्या करारामध्ये देव आपल्याशी किती विश्वासू आहे, आपले किती पाप दररोजचे आहेत ते तो झाकतो त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे, कारण हे नवा करार देवाने केलेला आहे. तर मग ह्या नव्या कराराच्या प्रीतीमध्ये डिवोर्स हा शब्द यायला पाहिजे का विश्वासणाऱ्यांच्यामध्ये? जरी तिने पाप केलं किंवा त्याने पाप केलं, बरेचसे लोक कसं एक पाप झालं की लगेच आता चला तुम्हाला संधी मिळालेली डिवोर्स करून टाकायचा. पण जर का तुम्ही एवढं मोठं रहस्य पाहिलं की ख्रिस्त त्याच्या वधूला सोडतो का, एक रक्ताचा करार त्याने केलेला आहे.
असं माझ्या मित्राच्या बाबतीत झालेलं आहे की व्यभिचारणाच्या बायकोला सोडलेलं आहे. मग ते झालंच आपलं ते गॉस्पल ड्रिव्हन लीडरशिप मध्ये
झालं,
पण तरी पण काढणार विषय नाही ना. व्यभिचाराच्या कारणावरून बायकोला टाकून देणे
बरोबर. फक्त ते वचन पाहिलं की आपण लगेच एक अशी संधी शोधू आणि मग नाही का तसं करू. पण जर का अजून आपण पूर्ण असं बायबलचा स्टडी केला, उद्देश काय विवाचा हे समजून घेतला, तर एक पहिला रिस्पॉन्स आपण तसं करणार नाही विश्वासणाऱ्यात. कारण देवाने मला कराराची प्रीती एवढी केलेली आहे, तर तिला आपण पश्चातापर्यंत आणू, तिला तिच्या संगती, म्हणजे पहिला रिस्पॉन्स आपला असायला घ्यायला पाहिजे. चला घडला आता मी मुक्त, मी मोकळं, तसं नाही. मग आपण चान्स द्यायला पाहिजे तिच्यासाठी, प्रार्थना मग सल्ला देऊन बायबलकडं पुन्हा आणून तिचं पाप तिला समजलं पाहिजे प्रेमापोटी, आणि मग प्रार्थना केली पाहिजे की तिला पश्चाताप देवाने द्यावा. आणि मग जर का तसंच तिचं लाईफस्टाईल चालू असलं बिना पश्चातापाचं, तर मग बायबलमध्ये दिलेले आहेत पायऱ्या की एकाने जावं, मग दोघांनी जावं, आणि मग मंडळीने तिला सांगावं, आणि मग मग म्हणजे ते कराराचं तिला व्हॅल्यूच नाही आहे ह्या कराराची. जर का लाईफस्टाईल तशी राहिली, तिचा जीवित क्रम न पश्चाताप करता तसंच राहिलं, तर मग देवाने आपल्याला मोकळीक दिलेली आहे की आपण तसं करू शकतो. पण माझं मत काय आहे की पहिलं आपला रिस्पॉन्स तसा असावा तसा नसावा, लगेच उत्सुक नसावा आपण. बरोबर. आणि मोशेच्या काळामध्ये ते काय घडत होत की तिने नाही का एक आठवड्याभर मीठच कमी टाकलं जेवणामध्ये, की लगेच तिला सोड चिठ्ठी द्यायचे आणि पाठवून द्यायचे घरी. तर येशू म्हणत आहे तसं नाही, खरी धार्मिकता जी आहे ती ह्या विवाहामध्ये टिकून राहते, आपल्या एकमेकांची कमी. बऱ्याचशा वेळेस म्हणजे जो देव जो आहे तो आदामाला जाब विचारतो. देवाला माहित होतं की स्त्रीने स्त्री भुलवली गेली व तिने पाप केलेलं आहे, पण आदाम तिथं तिच्या संगती होता असलेलं आहे बायबलमध्ये. तो तिच्या संगती होता आणि तिने ते पळ घेऊन त्यालाही दिलं, तर तो तिच्या संगती होता. आणि जर का तो पुरुष आणि लीडर होता तर त्याने काही हस्तक्षेप केला नाही, आणि तोही तिच्या संगतीत सह झाला त्या कृत्यामध्ये. आणि पण देव जेव्हा येतो तेव्हा तो कुटुंबाचा जो झाडा आणि जाब जो आहे तो पुरुषाला विचारतो. बऱ्याचशा वेळेस स्त्रिया आधीन का नाही असतात, त्या म्हणतात की तुम्ही ख्रिस्तासारखं प्रेम करत नाही, आम्हाला समजून घेत नाही, आणि कुटुंबाला आध्यात्मिक रीतीने चालवत नाही आणि व्यवस्था कुटुंबाची बरोबर पाहत नाही, तर मग किती कठीण जातं आम्हाला आधीन व्हायला. आणि आपण तिसऱ्या मुद्द्यात पाहणार आहोत की तिसरं रहस्य आहे की प्रॉब्लेम समजून घ्या, विवाहाचा प्रॉब्लेम सगळा धुमाकूळ कुठून आला ते समजून घ्या. आणि ते म्हणजे आपलं मनुष्याचं जेव्हा पतन झालं तेव्हा जे सगळं देवाने चांगलं केलेलं होतं ते आता मनुष्य काय करतो, विपरीत करून टाकतो. आणि जे नातं पण देवाने बनवलेलं आहे विवाहाचं ते पण आता शापामध्ये विपरीत झालं आहे. कितीतरी पुरुष जे आहेत त्यांना स्त्री बनायचं आहे म्हणून ते ऑपरेशन करून घेतात. कितीतरी स्त्रिया पुरुष बनायचं आहे त्यांना. आणि कितीतरी लोक जे आहे समलिंगी आम्हाला विवाह पाहिजे त्याबद्दल कितीतरी आवेशाने फायटिंग करत आहे जगभर. तर जे नातं देवाने सुंदर दिलेलं आहे ह्या शापामुळं त्याच्यावर प्रभाव पडलेला आहे. आणि आपण ते काय म्हणतो विपरीत की डिस्टॉर्टला काय म्हणतात वाकडं तिकडं करून टाकतो आपण, काय शब्द वापरतो, नष्ट करतो किंवा हां. आणि तसंच विवाहाचं पण आहे. तर त्याकडं आपण तिसऱ्या आणि चौथ्या मुद्द्यामध्ये आपण पाहू. बरोबर, तो पण चांगला पॉइंट. त्याला ते अगोदर पहिल्या अध्यायामध्ये त्याला आज्ञा दिलेली आहे, त्याची जबाबदारी होती की तिला शिकवावं. बरोबर, आपण इथं प्रार्थना करूया. ब्रदर तुम्ही प्रार्थना करून क्लोज करा, मग आपण दुसऱ्या 4:30 आहे आपला पुढचं सत्र, मग ते 2 पुढचे मुद्दे आपण पाहू.
तो आम्हाला